नमस्कार, मी अदिती बापट. ऐकूया काही ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या राज्यातल्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. राज्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या 13 जागांवर परवा मतदान होणार आहे. या टप्प्यातल्या मतदानासाठी 24,579 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. राज्यातल्या 13 मतदारसंघात 2,46,69,544 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, तर 264 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक पहिल्या टप्प्यातील जमीन देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. प्रकल्पासाठी नियोजित संपूर्ण 9.64% एकर जमीन हस्तांतरित करण्यासाठी राज्य सरकारला डिसेंबर 2024 वाट पाहण्याची आवश्यकता नसल्याचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. नागरिकांच्या प्रश्नांवर कळकळीनं काम करणाऱ्या सर्व समाज घटकांप्रती समानतेचा भाव असणाऱ्या सरकारसाठी मुंबईकर मतदार बंधू भगिनींनी निर्भयपणे मतदान करा. सत्ता परिवर्तनाची ताकद आपल्या विचारी मतदानात आहे. आपलं मत वाया घालवू नका, असं आवाहन लेखक, कलावंत, माजी प्रशासक, सामाजिक कार्यकर्ते आणि विवेकवादी नागरिकांच्या गटानं केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. मुंबईच्या मॅजेस्टिक बुक डेपोने मतदान करणाऱ्या वाचकांना 20 ते 25 मे या कालावधीत पुस्तक खरेदीवर 20% सवलत देण्याची घोषणा केली आहे. जागतिक टेबल टेनिस फीडर स्पर्धेत भारतीय जोडी पोयमंती बैसया आणि आकाश यांनी मिश्र दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी स्वदेशी जोडी अनिर्बन घोष आणि स्वस्तिका घोष यांच्यावर चुरशीच्या लढतीत 3-2 असा विजय मिळवला. मुंबई शेअर बाजारात निर्देशांक आज 88 अंकांची वाढ नोंदवून 74,005 बंद झाला, तर निफ्टी 35 अंकांची वाढ नोंदवून 22,502 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.